આપણી શ્રોતા સેવા કાર્યક્રમ સચ્ચો સરી તમે વા સ્વાગત હૈયો પાકું આશા હૈયો કે ઇત કાર્યક્રમ તમે કોન આત્મિક લાભ પુટ્ટાલ સચ્ચો શાંતિ ઓંડે જિંદગી તલાઈ સચ્ચો સરી પુટ્ટાલ તે ઇદેના પહેલે કિયા માટ પરમેશ્વર તા સંદેશ તુન કેંચ કમ વળટ અમટ ઉંદી મધુર પાટા કેંચ કમ શ્રોતા ઇત કાર્યક્રમ તુન કેંજન વાલે સબ્બે ભાઈ લોગોડુન ઓંડે સેલકનુ પ્રભુ ઈશુના નામતે નવા સેવા પ્યારો દોસ્તા લોડિત સચ્ચો સરરી કાર્યક્રમ તે મીવા સપ્તા સ્વાગત હૈ નાકુના શહે કે મટસ પ્રભુના દયાતલ ચંગુ ભલો હયિત હોય ઓંડે માકુન વિશ્વાસ હૈ કે કાર્યક્રમ તુન કેંજન જરિયતે મીકુન સપ્તુન ફાયદા પુટ્ટિત હોય યદિત કાર્યક્રમ તુન કેંજન બાતે મ્યા મન તે બાંગે ભી સવાલ પૈદા આઈતા હોય તે ઇમટ માખુન બે ચક ચિઠ્ઠી લિખીસી રોકેટ અમડ મીવા ચિઠ્ઠી તા જવાબ જરૂર સિકમ પ્યારો દોસ્તા લોડિત ઇમટ અપનો ચિઠ્ઠી તે મીવા પૂરો પૂરો પતા લિખેગીસી રોકેટ આપી અમટ મીવા સવાલ તા જવાબ આસાની તલસીસી સકે માયકમ ધન્યવાદ દોસ્તા લોડિત ઇમટ માકુન પત્ર લિખે કિસી રોહતીટ અમટ મીવા ચિઠ્ઠી પડે માતમ પત્ર પડે માસિકુન મનતે ખૂબ ખુશી આત પ્યારો ભાઈ લોગોડિત ઇમટ માકુન ઇહુને પત્ર લિખે કિસી હંમેશા રોહકિટ અમટ મીવા પત્ર ના આશા કી કમ તે વડટ દોસ્તા લોડિત અમટ અપનો નિટાઈત બાઇબલ અધ્યયનતા કાર્યક્રમ તુન શુરુ ક્યા નમુન્ને પરમેશ્વર દાઉન સે બિંતી કી કમ પરમેશ્વર દાઉની અમણની સે બિંતી ક્યા તુલમ કી ઇમા માકુન ઇટેમ તે બાઇબલ અધ્યયન ક્યાલે સહાયતા કેમ ઓંડે માકુન આશિષિમ કી બાપી અમટ બાઇબલ તા અધ્યયન શુરુ કિસ રહે મા તુળમ મા વા આત્મા ઓંડે નીલાઈ અકલ તુન ખોલે કિસી સિમ કી આપી અમટ નીવા पवित्र वचन तुन ग्रहण किसी सके माइकम निको नमट सम आदि लाई धन्यवाद सीता के इत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तलह की तुना आमीन। प्यारो केंजन वाले दुस्ता लोड़ी इसराइल तोड़ फड़ोड़ मरकनो परमेश्वर थे नल पवित्र माने कहना वहतल वाले सरित परो यात्रा कहना भाई लोगोड़ी नैन अमट निर्गमन ता किताब ते तेरा पाठ ता अध्ययन की कम इत पाठ ते अमट हुड़कम के इसराइल देश ता प्रजा मिसर देश तल पस्सिकुन लाल समुद्र ता खाक बड़े मासी रहमताई फिर परमेश्वर मूसान इतुल की बड़ंग जानवर तंग बड़ंग मानवा नोड़ इसराइली लोगोड़ा नड्डुम जित्तो अपनो दाई दाव नोड़ फोड़ोन मर्क होए वोड़ुन ना ही नल पवित्र माने की केट बोड़ तो नावड़े आंदोड़ फिर मूसल लोगोड़ु नित्तुल इत दिन तुन ख्यालते इर्रट बापी मट लोगोड़ गुलामी तरोन याने की मिसर देश तल पस्सी वातुड़ी ठहिये परमेश्वर तो मीकुन अगटल अपनो कैदा बल तल टंडसी अरिवातन ई पिखमेरी साड़ी मिनी थिंदा केट प्रिश होता पिजड़ा पाट ते अमट हुड़तम के मिसर देश तोड़ फोड़ोड़ मर्क नू सासी अत्तोड़ मिसर देश तंग पेनक वो नोड फड़ोड़ मर्क पर रो अपनो दावा की नोड की वोड़ अव्वन हिन्नल अपनो जीवन सीतोड़ परेंगा इगा प्रभु परमेश्वर दावा क्या तो लई कि इसराइल देश तोड़ फड़ोड़ मर्क न वोड़न दो नैंड परमेश्वर वड़ुल विश्वासी जन ता जीवन ते दावा क्या तो लई कि पहलो काया नवान परमेश्वर मां से उचित चाहे माइतुल बोल मा व सब चीज ता उचित चाहे माइतुल पर लोगोड़ विश्वासी लोगोड़ परमेश्वर तुन अपनो जीवन ते पहलो जगह हेले से वो परमेश्वर तुन अपनो वाको लायोक हल समझे मायोड़ सच्चो रूप तल अमट परमेश्वर तुन अपनो बचो कुचो ही भक्ति स्यातुलम परमेश्वर इतुल इसराइल देश तोड़ फड़ोन मर्क नवोड़ प्यारो किंजन वालर भाई लोगोड़ी बहुन परमेश्वर इसराइल प्रजा तुन मिसर देश ता गुलामी तल टंसी कुन स्वतंत्र की तुल अहुने प्रभु शुवड़ुल विश्वास ज्ञान वाले मानवन सैतान ता कई दल टंसी कुन स्वतंत्र क्या तो लहियुल उलमा कुन पाप ता बंधन तल आजात क्या तो लही माकुन छुटकारा स्यातो लई उंडे पूरो रूप तल स्वतंत्र क्यातो लई पाप ता पूरो असर उंडे पाप ता कारण मा परो रन वाले असर सब तल माकुन मुक्ति स्यातो लई यहुन्ना ना बयान आठ पाठ ता 36 वचन माकुन इहुन बहता ताहि मर्री मेकुन स्वतंत्र क्यानुल ते सचमुच स्वतंत्र आई केट पुत्तो ना कि अब्राहम ना पाड़ी तोड़ीट आंदीट पर ना कुन जो की आई तोड़ीट बाड़ी की मीवा मनते नावा मांदीता बद्दे जगाई ले नावल दाव ने बड़ंग हुड़तो ना अहुन वंकी तो ना पर इमट मीवोल दाव ना मांदी केंची अहुन क्या तोड़ीट प्यारो केंजन वाले दोस्ता लोड़ीट आशीष अद्दे टेम तल वायना शुरू आई थाई बिना टेम ते इमट अपनो इच्छा तल खुद तुन प्रभु जी ना कई दे स्या तोड़ीट उंडे वो नपनो जीवन ते पहलो जगत पर रो इरी तोड़ाम हयम मां सामनो प्रभु नोल सेवक अब्राम ता जनी सारल उंडे लूत ता जनी ना बारे ते हुड़कम पवित्र बाइबल हुकुम माने क्यान वाले जनिन नाम तल जीने माईताई पर लूत ता जनिन नाम पवित्र बाइबल ते लिखेल मायो आबीब ता महीना ते नेटा दिया इमट पसी तोड़ी ठहियेट ಇದ್ದೆಲ್ಲೈ ಬಾಪಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮೇಕೋನ್ ಕನಾನಿ ಹಿತ್ತಿ ಎಮೋರಿ ಹಿಬ್ಬಿ ಒಂಡ ಯಬುಸಿ ಲೋಗೋಳ ದೇಸ್ತೆ ಔತಾನುಲ್ ಅದನ್ ಸ್ಯಾನ ವೋಲ್ ಮಿವೋಳ್ ಪುರ್ಖಾಲೋಳ ಸಂಗ್ನೆ ಕಿಡಿಯ ತಿಂಜಿ ಮತ್ತೋಲ್ ಒಂಡೆ ಆಪಿ ಪಾಲ್ ಒಂಡೆ ಫೂಕಿ ರಸ್ತ ಧಾರ್ ಪುಂಗಿ ತಾಯಿ ಆಪಿ ಮಠ ಇದ್ದೆ ಮಹಿನಾ ತೇವಾರ್ ಕಿ ಕಿಟ್ ಏಳು ದಿಯಾ ಲೋಗುಸ್ ಅಖ್ಮಿ ರಿಸಾಡಿ ತಿತ್ತಾ ಕೆ ಮದ ಕೇಟ್ ಒಂಡೆ ಸಾತ್ವು ದಿನ ಪರಮೇಶ್ವರ್ ಥಿನ್ನಲ್ ತಿಹಾರ್ ಮನೆ ಕಿ ಕಿಟ್ ಇವು ಏಳು ದಿನ ತೆ ಅಖ್ಮಿ ರಿಸಾಡಿ ತಿಂದಾನ ಚಾಹಿಯೆ ಬಲ್ಕಿ ಮೀವ ಪೂರ್ವ ದೇಶ ತೆ ನಾಹಿ ಖಮೀರ್ ಸಾಡಿ ಒಂಡೆ ನಾಹಿ ಖಮೀರ್ ಮೀ ಕರ್ರೂಮ್ ದೀಸನ ಹೆಲೆ ಚಾಹಿಯೆ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ಸೆಲಕ್ ಭೈಡಿಟ್ ದೂಸರ ವಿಚಾರ ತೆ ಇಸ್ರಾಯಲ್ ತಾ ಪ್ರಜಾತುನ್ ಫಸಾ ತಾ ತೆವಾರ್ ಒಂಡೆ ಅಖ್ಮೀರಿ ಸಾಡಿ ತಾ ತೆವಾರ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ ಜರೂರಿ ಮತ್ತ ಒಂಡೆ ಅದ್ದಿಯ ಇಮ್ಮಟ ಅಪ್ನೋ ಅಪ್ನೋ ಮಾರ್ಕ್ನು ಇಹುನ್ ಇಂಜಿ ಕುನ್ ಸಮಜೆ ಕಿಸಿ ಸೀಕ್ರೆಟ್ ಕಿ ಇಹುನ್ ತೋ ಅಮ್ಮಟ್ ಅದ್ದೆ ಕಾಮ್ ತ ಕಾರಣ ಕ್ಯಾ ತೋಡಾ ಮಹಯ್ಯಂ ಅದ್ ಕಾಮ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಾವಾ ಮಿಸರ್ ದೇಶ ತಲ್ ಪಸ್ಸಿಕುನ್ ವಾಯಾನ ಟೇಮ್ ತೆ ಮಾಹೆ ನಲ್ ಕಿಸಿ ಮತ್ತುಲ್ ಫಿರ್ ಇದ್ ಮಿ ಲೈ ಮ್ಯೋ ಕೈ ದೆ ಉಂದಿ ಚಿನ್ ಆಯಲ್ ಉಂಡೆ ಮೀವಾ ಕನ್ಕನ ಸಾಮ್ನು ಯಾದ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಚೀಜ್ ಆಯ ಆಪಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ಇಂತಜಾಮ್ ಮೀವಾ ಟೊಡ್ಡಿತ್ ಪರ್ರು ಮಂದಲ್ ಬಾಳಿಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಿಕುನ್ ಅಪ್ನು ಶಕ್ತಿ ವಾಲೆ ಕೈಕನಲ್ ಮಿಸರ್ ದೇಶ ತಲ್ ಟಣತು ಲೈ ಇದ್ದ ಕಾರಣ ತಲ್ ಇಮ್ಮಟ್ ಇದ್ ರೀತಿ ರಿವಾಜ್ ತೋನ್ ಹರ ವಳಸಾ ತೆ ಪಕ್ಕು ಟೇಮ್ ಪರ್ರು ಮನೆ ಕೀತಾ ಕೆ ಮನ ಕೆಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಚಾಹೆ ಮಾಯ್ತುಲ್ ಕಿ ಇಸ್ರಾಯಲ್ ದೇಶ ತ ಪ್ರಜಾ ಪೀಡಿ ತಾಲ್ ಪೀಡಿ ಇದ್ ಫಸಾ ತಾ ತೆವಾರ್ ತುನ್ ಮಾನೆ ಕೇವಿಡ್ ಆಪಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾ ಜರಿಯತೆ ಕೀತಲ್ ವಾಲೆ ಅತ್ ಮಹಾನ್ ಛುಟ್ಕಾರ ತಾ ಚರ್ಚಾ ಪೀಡಿ ತಾಲ್ ಪೀಡಿ ಲುಗುಸ್ ಆತಾ ಕೆ ಮಂದಲ್ ಆಪಿ ಹರೇಕ್ ಇಸ್ರಾಯಲ್ ತೋಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಪ್ರಭುನ್ ಪರ ವಿಶ್ವಾಸ್ ಕೇವಿಡ್ ಒಂಡೆ ಓ ನ ಹುಕುಮ್ ತಾ ಪಾಲನ್ ಕೇವಿಡ್ ಪ್ಯಾರೋ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆ ಸೆಲಕ್ ಭೈಡಿಟ್ ಸಂಸಾರ ತ ಸಾಮ್ನು ಒನ ಗವಾಯಿ ಸೇಮ್ಟ್ ದೋಸ್ತಲೋಡಿಟ್ ನೆರಣ್ ಹರೇಕ್ ವಿಶ್ವಾಸಿ ಜನ್ ಸೆ ಪ್ರಭು ಸುಮಸಿ ಇಹುನೆ ಉಮೇದ್ ಇರಿತುಲೈ ಪೈಲು ಕುರುಂಥುಸ್ 26 ವಚನ್ ತೆ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮತ್ತಾಯಿ ಇದ್ದೆನ ಮತ್ಲಬ್ ಇದ್ ಆಂದ್ ಕಿ ಬಪ್ಪೋಳ್ ಬಪ್ಪೋಳ್ ಇಹುನ್ ಸಾಡಿ ತಿಂದ ತೋಡಿಟ್ ಯಾ ಇಹುನ್ ಬಟ್ಕಿ ತಲ್ ಉಂದ ತೋಡಿಟ್ ಅಪ್ಪೋಳ್ ಓ ನ ವಾಯನ್ ಲುಗುಸ್ ಪ್ರಭು ನ ಸಾಯನ ಪ್ರಚಾರ ಕ್ಯಾ ತೊಡಿಟ್ ಇದೇನೆನ್ನಲ್ ಬೋಲ್ ಪ್ರಭು ನ ಇದ್ ಸಾಡಿನ್ ಯಾ ಇದ್ ಬಟ್ಕಿನ್ ಅನುಚಿತ್ ರೀತಿ ತಲ್ ತಿಂದ ಉಂದಾ ತೋಲ್ ಬೋಲ್ ಪ್ರಭು ನ ಮೆಂದುಡ ಅನಿ ನತ್ತುಡ ದೋಸಿ ಠೆರೆ ಮಾಯ್ತೋಲ್ ತೆಮುನ್ನೆ ತನ್ವು ತುನ್ ಜಾತ್ ಕಿಸಿ ಬೋಲೆ ಇದ್ ಸಾಳಿನ್ ತಿನ್ನಿಲ್ ಅನಿ ಇತ್ ಬಟ್ಕಿನ್ ಉನ್ನಿಲ್ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ಭೈ ಲಗೋಡಿಟ್ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ದಾಯಿ ದೌಡುನ್ ಫಸಾ ತಾ ತೆವಾರ್ ತುನ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ ಜರಿಯತಿ ಅಪ್ನ ಔಲಾದ್ ತುನ್ ಇಹುನ್ ವೆಹ್ತಾನ ಮಂಜಿತಾ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವು ಬಹುನ್ ಅಪ್ನೋ ಶಕ್ತಿ ವಾಲೆ ಭುಜಾನ ಜರಿಯತೆ ವೋಡುನ್ ಮಿಸರ್ ದೇಶ ತಾ ಗುಲಾಮಿತಲ್ ಚೋಳೆ ಕಿಸುತ್ತು ಲೈಯುಲ್ ಅಹುನೆ ಒಂದಿ ವಿಶ್ವಾಸಿ ದಾಯಿ ದೌಡುನ್ ಪ್ರಭು ನ ಜಾವತಿ ಸಾಮಿಲ್ ಆಯಾ ನಜರಿಯತಿ ಅಪ್ನ ಔಲಾದ್ ತುನ್ ಇಹುನ್ ವೆಹ್ತನ ಅಂತ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಬಾಹುನ್ ಅಪ್ನೋ ಮರ್ರಿ ಮಸಿ ಇಶು ನ ಸಾಯನ ಜರಿಯತೆ ವೋಳುನ್ ಸೇತಾನ್ ಒಂಡೆ ಪಾಪೋತ ಬಂಧನ್ ತಲ್ ಛುಟ್ಕಾರ ಸಿಸುತ್ತೋ ಲೈಯುಲ್ ಫಿರ್ ಬಾಪಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅತ್ಕಿಡಿಯತ ಅನುಸಾರ ಬೋಲ್ ಮಿವೋಳ್ ಪುರ್ಖಾಲೋಡ್ ಸೆ ಒಂಡೆ ಮಿ ಸಂಗ್ನೆ ಭಿ ತಿತ್ತು ಲೈ ಮೀ ಕುನ್ ಕನಾನಿ ಲೋಗೋಳ ದೇಸ್ತೆ ಔಚ್ಚಿ ಕುನ್ ಅದನ್ ಮೀ ಕುನ್ ಸಿಸಿ ಸ್ಯಾನುಲ್ ಆಪಿ ಇಮ್ಮಟ್ ಮೀವ ನಡ್ಡು ಜಿತ್ತು ಅಪ್ನೋ ಅಪ್ನೋ ದೈ ನೋಡ್ ಫಳೋಳ್ ಮರ್ಕ್ ಹೋಯ್ ವೋಡುಲ್ ಒಂಡೆ ಮೀವ ಜಾನವರ್ಕ್ ನ ನಡ್ಡು ಈತಂಗ್ ಹೋಯ್ ಅವನ್ ಬಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಲೈ ಭೇಟ್ ಸಿಕೆಟ್ ಸಬ್ ನರ್ ಬಚ್ಚಾ ಲೋಡ್ ತೋ परमेश्वर तांग आंदू उंडे गधी ना हरेक फड़ा बच्चा ना बदलाते भेंडा ना बच्चा सिसी कुन अद्देन छोड़े किसी येत की उंडे यदि इमट अद्देन छोड़े किस्ता ना हेले चाहे माई विटते अद्देना गुणगा उरुची सीकेट पर अपनो सब फड़ोड़ मरकनू बदला सिसी कुन छोड़े किसुची येत किट परमेश्वर इंदा तो नहीं की मी वोड़ फड़ोड़ मर्क ना वोड़ आया नोड़ प्रिशोता इद्देन तल की वोड़ हुड़सी मत्तोड़ की परमेश्वर मिस्री पेन कुनु भेट वो नोड़ फड़ोड़ मर्क नु बहुन जोक्सी मत्तोल बहुन अमट बारा पाड़ता 29 वचन ते पढ़े मासी रहे मत्तोलम इद्द कारण तल अपनो फड़ोड़ मर्क नु परमेश्वर तलाई भेट सियाले वोड़न बांगे परेशानी हैले आया न चाहिए वोड़ परमेश्वर ता सामर्थुन अनुभव क्या तोड़ाई गधा न फड़ा बच्चन येटी ता बच्चाल सिसिकुन छोड़े किसु केट याने की अद लंबो कौक वाले जानवर ता जगत पर रू बच्चन बलिदान की किट और इसराइल देश तोड़ फड़ोन मरकनु बिछोड़े किसु किट अव्वे न जगत पर रो बद दूसरो चीज तो बलिदान किसी सीकेट मुन्नेताक सी कुन अमट हुड़कम की चांदी तुन वो न छुटकारा ता कीमत ठहरे की तोड़ इसराइल देश तोड़ फड़ोन मरकनु चांदी सिसी कुन छोड़े किसु किट पहलो पत्रस उन्दी पाटता 18-19 वचन ते पत्रस इहुन बहता तो ले कि पुत्तो लिट के पुरखड़ोलाल वाता मीवा जुन्नो बेकार चाल चलन ताल मियो बहुन छुटकारा आसी हत्ता कि इत नासमान सोनो चांदित लेका था चीज का नजरिया ते हेले आयो पर मसीना बलिदान ता बेश कीमत नत्तु डजरिया ते आसी हत्ता वोल दोस मिचुक बेदाग मेमनात लेका मत्तुल प्यारो केंजन वाले दोस्ता लोडित उन्डे मुन्नेटा दिया ते बापी मी वोड मर्क मी से पूछे क्या नुड़ की इद बड़ंगांद ते वोडून इंदा किट की परमेश्वर अम्बट लोगोडून गुलामी ता रो तल याने की मिसर देश तल अपलो कईक न बल तल टंडसी अरिवात तो लाई अटेम ते बापी फिरोन राजल कट्टर आसिकुन मा कुन हंदा हेले सियाना चाहे मांदुल आपे परमेश्वर मिसर देश ते मानवलोड तल अरिकुन जानवर तक सब नोड फड़ोड मरकनु फड़ांग बच्चा नु जोक्सी वाटतुल इद कारण तल जानवर नल तो जित्तो अपनो अपनो दाई नोड फड़ांग नर आंदुं अब वे न मट परमेश्वर थे नल बली क्या तोड़ा पर अपनो सब फड़ोड़ मरकनु अमट बदला सिसे को छोड़े किसुची येन तोड़म उंडे मीवांग कैक पर रो उच्ची चिंत लेका उंडे मीवांग भोना नड्डुम टीकात लेका दीसाल भाड़ी की परमेश्वर मठ लोगोड़ुन मिसर देश तल अपनो कैक न बल तल टंड सी हरी वाइक तले प्यारो दोस्त तलोड़ित इहुनेत फसाता त्योहार माने क्या ना जरियाते इसराइली लोगोड़ इहुन ख्याल ते रनुड़ की परमेश्वर दाउ वोड़ुन सामर्थी फिरोन राजा ना कई दल छोड़े की सुतातोल हयुल भाई लोगोड़ित फसा ततेवार वड़ा छुटकारा ता याद ते इरन वाले चिन मत्ता प्रिय किंजन वाले सेलक भाईडित बाफी फिरोन राजल लोगोड़ुन हंदाना हुकुम सिसी सीतुल आपी पलिस्तिनी लोगोड़ा देश तल आसी कुन जो सर्री हंताई अचुडोल मत्ता तो भी परमेश्वर इहुन सोचे किसी कुन वोड़ुन असर्री तल हेले वो योल की बे गई इहुन हल आयना चाहिए कि बापी और लोगोन लड़ाई हुड़ानुड आपी पस्ते मासी कुन मिसर देश ते मलसी कुन वासी धनुड इद्दन इनल परमेश्वर वोड़ुन चक्कर लगे किसी कुन लाल समुद्र ता डंगुडा सर्रीतल वोतुल और इसराइली लोगोड वोड़ी कतार दोहची कोन मिसर देश तल पस्सी हत्तुड़ और टेम ते इसराइल ता प्रजा मिसर देश ता गुलामी तल छुटे मासी वातुड़ वोड़ कर रूम हथियार भांगे भी हेले मत्ता इदे कारण तल परमेश्वर अपनो दया ता जरिया ते वोड़ुन सुनो परदेश तल आसेकुन वो तुल हालांकि इस सर्री लंबो मत्ता पर आपी बांगे बात ता वर्रो हल मत्ता वोड़ु न सुनो परदेश तल आसिकुन किड़िया ता देश ते अवन लाई 40 वर्षा ना टेम लागतु यहुन तो परमेश्वर बद चमत्कार ता जरियते वोड़ुन कनान देश ते अहुची सके मंदुल पर परमेश्वर इत काम तुन इद ढंग तल क्या न चाहे मंदुल पुल मावा जीवन ते भी इद ढंग तुन अपनो क्या तो लही यदि परमेश्वर ता उद्देश्य अचंबो कामों ता जरियते पूरो आयता है ते वोल अचंबो काम भी क्या तो लही अलते वोल माकुन लंबो मुसीबत ता पूरो सर्री तल वो तो लही आप वो न महान उद्देश्य पूरो आसी दाल प्यारो भाई लोग उड़ीट उंडे मुसल यूसुफ तंग हड्डी नु संग ने वो तुल बाड़ी यूसुफ इसराइल इडुन इहुन इंजे कुन के परमेश्वर पक्को मियो खबर ये तनुल वोड़ नित मादी ता पक्को किड़िया तिहची मत्तोल की वोड़ वो नंग हड्डी नु अपनो संग ने इगटल वो जानुड फिर वोड़ सुकोत मुलुक तुन छोड़ किसी डंगुड़ा किनार पर रो ऐता मुलुक ते डेरा वाट तो प्रिय किंजन वाले सेलक भैडित प्रभु नोड सेवक मिसर देश तल पसीताना टेम ते यूसुफ तांग हड्डी नुंग भी अपनो संगने वो तोड़ अमर्ट इदेन विषय ते उत्पत्ति ता किताब ते 50 पाठ ता 24 वचन ते हुड़कम उंडे यूसुफ अपनो भैरुन इतुल अन्ना तो सायन पर रो हयन पर परमेश्वर पक्को मीवा खबर ये तनुन उंडे मिकुन देश तल टंसिकुन अदेश ते अहुची स्यानुल अदन स्यान हिन्नल वोल इब्राहिम इसाक उंडे याकूब ता संगने किड़िया तिंजी मत्तुल प्यारो केंजन वाले भाई लोगोड़ित इद वचन तुन इंदान हिन्नल करीबन 1000 वर्षा ना टीम आसियत पर इंगा वक्त वासियत की अद वचन पूरो आई अ टेम ते बापी यूसुफ ता मौत आत यूसुफ मिसर देश तोल राजल मत्तुल अ टेम ते वोन लास तुन मिसर देश तल वो याना फड़ा कठिन मत्ता पर इंगा 1000 वर्षा न बाद ते मिसर देश ता एत युक्ते फिरोन भी यूसुफ तुन है ले पुन्नोल इदेन हिन्नल यूसुफ ता हड्डिंग मिसर देश तल वो यान ईपी बोने भी बांगे परेशानी है ले आनल यूसुफ क्रिया ता देश ते दफन आयना चाहे मांदुल परबाड़ी प्यारो केंजन वाले दोस्ता लुडिट वास्तव ते यूसुफ तुन स्वर्ग हंदाना आशा हैले मत्ता वो न मन समत्ता की वोल पिस्सी ते दाना दिया अपने लोगोड़ा संग ने जिंदो आयनुल उंड राज अनि हमेशा तलाई पिस्सी मंदानुल इद्दे वो न स्वर्ग आयल इद्दे प्रभु नोल सेवक मूसा ना विश्वास मत्ता उंडे इद्दे यूसुफ ता भी विश्वास मत्ता इद्दे कारण तल विश्वास ता जरियते मूसल यूसुफ तांग हड्डीनु किड़िया ता देश ते वोतुल वोड़ सुकोत नाटे नल सर्री ते यात्रा की तुड़ इसराइल ता औलाद इंगा सुखो अधि तल तपे माता के रेता वाले परदेश ता खाक चले मातो रही मूसल इद्देन उजले माता उंडे भयंकर रेता वाले परदेश इंदातो लई उंडे परमेश्वर वोड़ुन दिन ते सर्री बते क्यान लाई मेघ ता खंभाते उंडे रात ते उजाला स्यान लाई किस्ता खंबा ते आसी कुन वोड़ा मुन्ने मुन्ने ताक्सी रहे मातुल। आपी वो रात ओंडे दिन रंटे ईपी ताक्सी सके माया नोड वो ना तो बादुड़ता खंबातुन दिन ते ओंडे ना ही किस्ता खंबातुन रात ते लोगोड़ा मुन्ने टल हटे हेले केवल प्रिय किंजन वाले सेलक भरडित ये जातित करूं बांगे ही तल खास अनुभव है जो दूसरो बेनई जातित करूं हेले परमेश्वर ता महिमा याने की परमेश्वर ता मान अड्डूम दिशाना प्रेरित पौलुस रोमिर नौ पाठ ता नालू संयुम वचन ते खुद तुन इसराइली नोड कुटुम्बी वह तना टेम ते इंदा तो लाई इसराइली बोल आंदोड़ वोड इसराइल आंदोड़ परमेश्वर वोड़ून तन वोड़ मर्क आया नहक सीतुल अनि तनवा महिमा दिसुतुल वोड़ संग वाचा दोची कानून सीतुल वोड़ून सच्चो भक्तिता सर्री दिसुतुल अनि फड़ा फड़ा वायदांग सीतुल मावा जाति तोड़ पुरखा लोड़ वोड़ोड़ भी आंदोड़ जन्म ता हिसाब ते मसी भी बोल इपितोल आंदुल येल परम प्रधान परमेश्वर सदा धन्य आंदुल आमीन। इपी सबसे फड़ा मांदियान महिमा इसराइल ता करूं परमेश्वर ता महिमा याने कि वो ना जिंदो हाजरी मत्ता मंडली तुन परमेश्वर ता सच्चो हाजरी ता रूप ते बांगे हेले सेवोड़ इसराइल लोगोड़ मसीना वायन सर्री हुड़ची रहमासी तोड़ पर अमर इतिहास ता घटना ता खाक हुड़ी तोड़ाम हैयम यानी कि परमेश्वर मसी सूते माहिनल बड़ंग महान काम की तो लयुल प्रभु यीशु मिकुन वचन तजरियते आशीष स्यानु
ये यीशु तेरा पवित्र लहू यीशु तेरा पवित्र लहू मुझको बचाता है मुझको छुड़ाता है मुझको बचाता है मुझको छुड़ाता है। मैं जब भी गिर जाता हूँ मुझको संभालता है। मैं जब भी गिर जाता हूँ मुझको संभालता है।
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस्ते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमाट मासे इद पताते संपर्किम। मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9707830993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com।